नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. नीट प्रकरणी सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालय निश्चित. पेपरफुटी प्रकरणी सुधारित विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएतल्या 47 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा. धाराशिवचे माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. आता सविस्तर बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना केली. तसंच प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रातील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीसाठी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेलाही सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं 2 विशेष न्यायालयं निश्चित केली आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूर इथले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर इथला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींमध्ये काल 2 तास चर्चा झाली. आज चर्चेची पुढची फेरी होणार आहे. कालच्या चर्चेत सीजेपीच्या प्रतिनिधींनी 3 मागण्या केल्याची माहिती मंत्री जे पी नड्डा यांनी दिली. ते म्हणाले,
बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हूं और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 उधार के दृष्टि से परीक्षा भाव हुई. हमने उनको कहा है कि हम कल आपके साथ दोपहर बाद मिलेंगे और फिर हम आपसे जो चर्चा वो आपको बताएंगे.
पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी पत्रकारांशी बोलताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणीप्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं सांगितलं. यापैकी 2 मागण्यांवर सरकार अनुकूल असल्याची माहितीही दास यांनी दिली. पेपरफुटी प्रकरणांमध्ये दोषींवर अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. अशा प्रकरणात 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक आणि कायदेशीर तरतुदी असलेलं हे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएमध्ये कार्यरत 47 अधिकारी कर्मचाऱ्यांना काल पदमुक्त करण्यात आलं. हे सर्वजण कंत्राटी पद्धतीनं कार्यरत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांचा गदारोळ कालही कायम होता. त्यामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग 5व्या दिवशी बाधित झालं. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ही यादी संबंधित बँकांनी महाआयटीनं विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत राज्यातल्या 56,00,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आषाढी एकादशीचा सोहळा आज साजरा होत आहे. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती माने यांनी मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळवला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसंच विविध दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यात पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा ही मागणी पांडुरंगाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा. पांडुरंगांना हाही आशीर्वाद मागितला आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी तरुणाई करता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा.
यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. वारकऱ्यांची दर्शन रांग 25 किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. पंढरपूर कॉरिडॉरमध्ये 100% नागरिकांचं समाधान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा काल पंढरपूर इथं समारोप झाला. मुख्यमंत्र्यांनी काल पंढरपूर इथं कृषी प्रदर्शन आणि मेळाव्यातही मार्गदर्शन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं. AI आधारित हे ऍप म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल महापूजा करण्यात आली. विविध संघटनांच्या वतीनं अनेक दिंड्या मंदिर परिसरात दाखल होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आणि साहित्यिक संवाद कार्यक्रमात बोलत होते. या केंद्राबाबत माहिती देताना सामंत म्हणाले,
मुलांना वाचण्यासाठी आवश्यक ते ग्रंथालय चांगल्या पद्धतीनं निर्माण केलं पाहिजे, पुस्तकं चांगली आणली पाहिजे, लेखनाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, कवितांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. हे माध्यम जे आहे हे जिल्हा मराठी विकास केंद्राकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीचा समन्वय ठेवणारा आमचा मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि म्हणून त्याच्यावर ही अतिशय महत्वाची जबाबदारी भविष्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही देणार आहोत.
ऑरिक सिटी सभागृहात उद्योग प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या सामंत यांनी काल जाणून घेतल्या. विविध उद्योजकांची बैठक घेऊन सामंत यांनी काल संवाद साधून प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. प्रशासनानं लोकाभिमुख गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानासह महसूल विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ITI संस्थांच्या माध्यमातून युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याची सूचनाही जी श्रीकांत यांनी दिली. परभणी जिंतूर इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान पार पडलं. पालकमंत्री मेघना साकोरी बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धाराशिव जिल्ह्यात सध्या 10% पाणीसाठा शिल्लक असून 75% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 276 मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात तर सर्वात कमी 107 मिलीमीटर पाऊस लोहारा तालुक्यात नोंदल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सुमारे 4.5 लाख रुपये किमतीचा 10 किलो 780 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली. ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताच्या झंडूकुमार यानं पॅरा पॉवर लिफ्टिंग प्रकारात 190 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं आता उसंत घेतली आहे, मात्र जिल्ह्यात धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सुमारे 82,600 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे, त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 66,153 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा व्यवस्थेत केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतल्या आणखी 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगांची महापूजा. धाराशिवचं मान दाम्पत्य ठरलं मानाचं वारकरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.